नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग राज्याच्या दौऱ्यावर आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त आणि आयोगाच्या इतर अधिकाऱ्यांनी आज सकाळी मुंबईत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली। त्यानंतर राज्यातल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली। संसदेच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सुनील तटकरे तर ऊर्जा समितीच्या अध्यक्षपदी श्रीरंग वारणे यांची नियुक्ती झाली आहे। अर्थविषयक समितीवर भर्तृहरी महताब तर परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर यांची नियुक्ती झाली आहे। पुणे मेट्रोच्या मार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे येत्या रविवारी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं आज पहाटे धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं। ते 84 वर्षांचे होते। राज्य सरकारमध्ये त्यांनी पाटबंधारे खात्यासह विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती। येत्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, आकाशवाणी वृत्त संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर प्रसारित केला जाईल। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 264 अंकांची घसरण झाली आणि तो 85,572 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 37 अंकांची घसरण नोंदवत 26,179 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।